नमस्कार, ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 111 भागात येत्या 30 तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी अॅप किंवा मायगव खुल्या मंचावर येत्या 28 जूनपर्यंत कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. जम्मू काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा शहा यांनी या बैठकीत घेतला. राज्यात उद्या बकरी ईदचा सण साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली आहे. कुर्बानीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पशूंच्या तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल अझा म्हणजेच बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 18व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन वेब सिरीज निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते आज झालं. पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार यावेळी उपस्थित होते. सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर गेल्या 3 दिवसात 11 जणांकडून एकूण 10 किलोहून अधिक सोनं जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत 6,71,00,000 एवढी आहे. 14 ते 16 जून या कालावधीत शारजा ते मुंबई, मुंबई ते काठमांडू, दुबई, अदिस अबाबा अशा अनेक ठिकाणांहून प्रवास करणाऱ्यांकडून हे सोनं गैरमार्गाने आणलं जात होतं. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर 5 गडी राखून मात केली आहे. स्कॉटलंडचं 180 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं. दरम्यान या स्पर्धेतला दुसरा सामना पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 तासात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.